93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम। गंधर्व नगरी सोसायटी मधनं काल स्वप्नील खिस्तीचा फोन आला होता। मी त्याला सांगितलं होतं सोसायटीत डिस्कस कर की संग्राम कडनं फ्री रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम हवी असेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही काय कराल। पठ्ठ्यानं आज पुन्हा फोन केलाय।
रेड एफ एम वर आज बचाएगा तो कल नहाएगा।
आम्ही सगळ्या यंगस्टर्सनी मिळून एक प्लॅन केलाय।
बरं,
आपण सध्या बरेच फ्रुट्स वगैरे खातो, जसं आंबा आहे, वॉटरमेलन्स असतील, फ्रुट्स खाऊन जे आपण बिया आहेत डस्टबिन मध्ये न टाकतात ते
रस्त्यावर टाकायचे।
हा, ते डस्टबिन मध्ये न टाकतात ते जर आपण कलेक्ट केले आणि आपण सॅटर्डे संडे युजली आउटिंगला जातो, तिथे कुठे जर चांगली जागा मिळाली तर आपण तिथे नॅचरली ग्रोथ करू शकतो, जेणेकरून झाडंही वाढतील आणि त्याची नॅचरल ग्रोथ पण होईल।
म्हणजे कचऱ्यात टाकायच्या ऐवजी बिया आपण कुठेतरी असं डोंगरावर किंवा कुठे जिथे जमीन असेल, जिथे झाडे बिडे थोडीशी असतील, अशा ठिकाणी फेकायचे। दिस इज अन इंटरेस्टिंग आयडिया, पण मी जरा एक्सपर्टशी बोलून हे खरंच फिजिबल आहे का, यांना उपयोग होतो का, ते वरच्यावर वॉश आउट होतं हे मी चेक करून तुम्हाला कळवतो। आणखी काय आयडिया आहे
की ड्राय गार्बेज आणि वेट गार्बेज असं बरंच कन्फ्युजन असतं।
तुमच्याकडे काय सिच्युएशन आहे?
नाही, आमच्याकडे बरी सिच्युएशन आहे सध्या, तरी आम्ही सेपरेट करून पुढे नेतात। पण असा प्लॅन आहे की जो वेट गार्बेज आहे, आसपासचे जे झाडं सध्या आता आहेत, बाहेरून काही त्याच्यासाठी खत वगैरे न आणता वेट गार्बेज आपण तिथे यूज केलं तर ते अजून आणखी जास्त चांगल्या प्रकारे वाढू शकतील।
ऍब्सोल्युटली, म्हणजे वर्मी कल्चर वगैरे कॉम्पोस्ट तुम्ही जर केले।
येस येस, अशी आयडिया आहे।
आयडिया आहेत या, बऱ्याच लोकांनी वापरून त्याचा सक्सेसही केलाय, पण थोडीशी सोसायटीमध्ये एकी लागते आणि पुढाकार घेणारी लोक लागतात, हे होणार आहे का तुमच्याकडनं? इम्प्लिमेंटेबल आहे
अशा प्रकारचे हे आहेत? तर आम्ही अशा ऑलरेडी घेतलेल्या आहेत सोसायटीमध्ये आणि रेग्युलरली वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स पण आम्ही ऑर्गनाईज करतो, त्यामुळे कोऑर्डिनेशन चांगलं आहे।
भांडणं हेवे दावे वगैरे नाही येत ना फार?
नाही, काही प्रॉब्लेम।
ओके, ठीक आहे, वंडरफुल। मित्र, थँक्स अ लॉट फॉर कॉलिंग मी बॅक।
थँक्यू।
ग्रेट, बहुतेक तुमच्या सोसायटीला लिस्ट मध्ये टाकायला काही हरकत नाही असं दिसतंय।
थँक्यू सो मच संग्राम। संग्राम बोलतो, पुणेकर बोलतो, रेड एफ एम बजाते रहो।
कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं।
जनम 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 साथ चल,
मी आहे संग्राम।
कसम तुम्हें कसम, 93.5
रेड एफ एम बजाते रहो।